खरा देव एकच आहे. वर स्वर्गामध्ये आणि खाली पृथ्वीवर प्रभूच एकमात्र देव आहे, दुसरा कोणी नाही, हे आजच जाणून घ्या. मीच प्रभू आहे, दुसरा कोणी नाही. पृथ्वीच्या कानाकोपऱ्यातूनही माझ्याकडे पहा, या आणि तारण प्राप्त करून घ्या, कारण मीच देव आहे, दुसरा कोणीही नाही. आपण केवळ देवाचीच उपासना करावी. तू माझा देव परमेश्वर याचीच उपासना कर, फक्त त्याचीच सेवा कर. माझ्याशिवाय इतर कोणत्याही देवतांचा तू विचारही करू नकोस. स्वतःसाठी कोरीव मूर्ती करू नको. आकाशातील तसेच पृथ्वीवरील कोणत्याही गोष्टींची प्रतिमा करू नको. अशा मूर्तींना नमन करू नको, त्यांची सेवाही करू नको. सर्वजण पापी आहेत, कोणीही नीतिमान नाही, एकही नाही. सर्वांनी पाप केले, देवाच्या गौरवी आदर्शापुढं सारेच उणे पडलेत. या पृथ्वीवर पाप न करणारा, चांगलं करणारा असा एकही सरळ माणूस नाही. सर्व वाईट गोष्टी, वासना, चोरी, खून, व्यभिचार, लोभ, फसवेगिरी, दुष्टपणा, द्वेष, निंदा, गर्व हे सर्व माणसाच्या आतून येऊन त्याला अशुद्ध, अपवित्र करतात. पापाचं बक्षीस. मरण हेच पापाचं बक्षीस. माणसांना एकदाच मरण व त्यानंतर न्याय असं ठरून ठेवलंय. भित्रे, अविश्वासी, अनाचारी, खुनी, भ्रष्टाचारी, जादूटोना करणारे, मूर्तीपूजक, सारे लबाड अशांचा शेवट गंधकाच्या पेटत्या अग्निकुंडात होईल. तुम्हाला तुमचा बचाव करता येणार नाही. आमची सत्कृत्य पाहून नव्हे, तर त्यानं आपल्या कृपेने आमचं तारण केलंय. तुमचं तारण झालंय ते कृपेनं, विश्वासामुळं. यात तुमचं असं काहीच नाही. ही तर देवाची देणगी आहे, यात कर्मांचा संबंध नाही. आहे अशी कोणी बढाई मारू नये. देवाची प्रीती. देवानं जगावर एवढी प्रीती केली की त्यानं आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की त्या पुत्रावर विश्वास ठेवणाऱ्या कोणाचाही नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावं. आमच्या पापासाठी ख्रिस्त मरण पावला, त्याला पुरण्यात आलं आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला, असं धर्मशास्त्रात लिहिलं आहे. निष्पाप अशा ख्रिस्तावर देवानं आमच्या पापाचं ओझं लादलं आणि आमच्या बदल्या. ख्रिस्तानं आम्हाला देवासमोर निर्दोषी ठरवलं. तो प्रकाशात आहे, असं आपणही प्रकाशात चालावं, म्हणजे आपणाला एकमेकाशी सहभागिता मिळते. तसंच त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याचं रक्त आपणाला सर्व पापापासून शुद्ध करतं. आपल्या अपार कृपेनं, स्वतःच्या प्रिय पुत्राच्या रक्तानं त्यानं आमच्या पापांची सारी खंडणी भरली आणि आमचं तारण केलं.